गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमू शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा मना सज्जना भक्तिपंथे चिजावे तरी श्री हरि पाविजेतो स्वभावे जनी निंद्यते सर्वसोडो निद्यावे जनी वंद्यते सर्वभावे करावे प्रभाते मनी राम चिंतीत जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सांडून येतो जनी तो चितो मानवी धन्य होतो मना वासना दुष्ट कामान येरे मना सर्वथा पाप बुद्धि न कोरे मना सर्वथा नीति सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो मना पाप संकल्प सोडो नि द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्वचीची नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना कामनाना विकारी नको रे मना सर्वदा अंगीकारू नको रे मना मत्सरू दंभ भारू मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच सोशीत जावे स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्व लोकांसिरे नीव वावे देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी मना सज्जना हे चिक्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा झिजावे परियंतरी सज्जनानी ववावे नको रे मना द्रव्यते पुढिलांचे अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे घडे भोगणे पाप ते कर्म खोटे न होता मना सारिखे दुःख मोठे सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी सुखाची स्वये सांडी जीवी करावी देहे दुःखते सुखमानीत जावे विवेके सदा स्वस्वरूपी भरावे जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधूनी पाहे। मनात्वांचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले। मना मानसी दुःख आणून कोरे, मना सर्वथा शोक चिंता न कोरे। विवेके देहे बुद्धि सोडूनी द्यावी, विदेही पणे मुक्ति भोगीत जावी। मना सांग पारावणा काय जाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले। म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी। जीवा कर्म योगे जनी जन्म जाला, परीशेवटी काळ मुखी निमाला। महाथोरते मृत्युपंथे चिगेले, किती एकते जन्मले आणि मेले। मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मीमी। चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडूनिया सर्व जाती। मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तो ही पुढे जात आहे। पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते, म्हणूनी जनी मागुता जन्म घेते। मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊन जाते। घडे भोगणे सर्व ही कर्म योगे, मती मंद ते खेद मानी वियोगे। मना राघवे वीण आशा न कोरे, मना मानवाची नको कीर्ति तूरे। जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणी। मना सर्वथा सत्य सांडून कोरे, मना सर्वथा मिथ्य मांडून कोरे। मना सत्यते सत्यवाचे वदावे, मना मिथ्यते मिथ्य सोडून द्यावे। बहु हिंपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी। निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुख त्या बाळकासी। मनावासना चुकवी ये रझारा मना कामना सोडी रे द्रव्य दारा मना यातना थोर हे गर्भवासी मना सज्जना भेट वीराघवासी मना सज्जना हित माझे करावे रघुनायका दृढ चित्ती धरावे महाराज तो स्वामी वायुसुताचा जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा न बोले मना राघवे वीण काही जनी वाउगे बोलता सुख नाही घड़ी ने घड़ी काल आयुष्य ने तो देहांती तुला कोण सोडू पहातो रघुनायका वीण वाया शिणावे जना सारिखे व्यर्थ कावो सणावे सदा सर्वदा नाम वाचे वसोदे अहंता मनी पापिणी ते न सोदे मना वीट मानू नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडेल कैचा सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राहे देहे रक्षणा कारणे यत्न केला परीशे वटी काळ घेऊन गेला करी रे मना भक्तिया राघवाची पुढे अंतरी सोडी चिंता भवाची भवाचा भये काय भीतो सलंडी धरी रे मना धीर धाका सिसांडी रघुनायका सारिखा स्वामी शिरी नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी दीनानाथ हा राम को दंडधारी पुढे देखता काळ पोटी थरारी मना वाक्य ने मस्त हे सत्य मानी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे बळे भक्तिरी पूशिरी कांबी वाजे पुरी वाहिली सर्व जेणे विमानी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी समर्थाचिया सेवका वक्रपाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी महासंकटी सोडिले देव जेणे प्रतापे बळे आगळा सर्व गुणे जयाते स्मरे शैल जाशूल पाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। अहल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली जया वर्णिता शीणली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला शशी सूर्य तारांगणे मेघमाला चिरंजीव केले जनी दास दोन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। उपेक्षी कदा राम रूपी असेना जीवा मानवा निश्चयो तो वसेना श्री भारवाहेन बोले पुराणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा अनन्या सरक्षित से चाप पाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। सदा सर्वदा देव सन्निध आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे सुखानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। मना प्रार्थना तू जला एक आहे रघुनाथ थक्कीत हो निपाहे अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे मना सज्जना राघवी वस्ति कीजे। जया वर्णिति वेद शास्त्रे पुराणे जयाचे नियोगे समाधान बाणे तया लागिहे सर्व चांचल्य दीजे मना सज्जना राघवी वस्ति कीजे। मना पाविजे सर्व ही सुख जेथे अति आदरे ठेविजे लक्ष तेथे विवेके कुडी कल्पना पालटीजे मना सज्जना राघवी वस्ति कीजे। बहुहिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी ना तुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोध वीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे। बहुता परी हे ची आता धरावे, रघुनायका आपुले से करावे, दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे। मना सज्जना एक जीवी धरावे, जनिया पुले हित तुवा करावे, रघुनायका वीण बोलो न कोहो, सदा मानसी तो निज ध्यास राहो। मनारे जनी मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी, नसे राम ते धाम सोडूनी द्यावे, सुखा लागी आरण्य सेवी तजावे। जयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊनी लागे, तये संगतीची जनी कोण गोडी, जयी संगतीने मती राम सोडी। मनाजे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तुवाहानी केली, रघुनायका वीण तो क्षीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावूनी पाहे। मनीलोचनी श्री हरि तो चिपाहे, जनी जाणता मुक्त होऊनी राहे, गुणी प्रीत राखे क्रमु साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। सदा देव काजी झिजे देह जाचा, सदा राम नामे वदे सत्यवाचा, स्वधर्मे चिचाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। सदा बोलण्या सारिखे चालताहे, अनेकी सदा एक देवासी पाहे, सगुणी भजेलेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। नसे अंतरी कामनाना विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, निवाला मनीलेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। मदे मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धि प्रपंचेक नाही जयाते उपाधि सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे न लिंपे कदा दंभवादे विवादे करी सुख संवाद जो उगमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। सदा आर्जवी प्रिय जो सर्वलोकी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। सदा सेवि आरण्य तारुण्य काळी मिळे ना कदा कल्पनेचे निमेळी चळे ना मनी निश्चयो दृढ जाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। नसे मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा ऋणी देव हा भक्ति भावे जयाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू तया अंतरी क्रोध संताप कैचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। जगी होईजे धन्य या राम नामे क्रिया भक्ति उपासना नित्य नेमे उदासीनता तत्वता सार आहे सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे। नको वासना विषयी वृत्ति रूपे पदार्थी जड़े कामना पूर्व पापे सदा राम निष्काम चिंतित जावा मना कल्पना लेश तो ही नसावा। मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नभे रे नभे सर्वथा राम भेटी मनी कामना राम नाही जयाला अति आदरे प्रीति नाही तयाला। मना राम कल्प तरु काम धेनु निधी सार चिंता मणि काय वानु जयाचे नियोगे घडे सर्वसत्ता तया साम्यता कायसी कोण आता। उभा कल्प वृक्षा तळी दुःख वाहे तया अंतरी सर्वदा तेचि आहे जनी सज्जनी वा दहा वाढवा वा पुढे मागुता शोक जीवी धरावा निजध्यासतो सर्वतूटो निगेला बळे अंतरी शोक संताप ठेला सुखानंद आनंद भेदे बुडाला मनी निश्चयो सर्व खेदे उडाला घरी कामधेनु पुढे ताक मागे हरी बोध सांडो निवेवाद लागे करी सार चिंता मणिकाच खंडे तया मागता देत आहे उदंडे अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना अति काम त्या राम चित्ती वसेना अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा अति विषयी सर्वदा दैन्यवाणा नको दैन्यवाणे जिणे भक्ति ऊणे अति मूर्ख त्या सर्वदा दुःख दूणे धरी रे मना आदरे प्रीतिरामी नको वासना हेमधामी विरामी नवे सार संसार हा घोर आहे मना सज्जना सत्य शोधूनी पाहे जनी विष खाता पुढे सुख कैचे करी रे मना ध्यान या राघवाचे घनश्याम हा राम लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकांचा कुडावा प्रभाते मनी राम चिंतीत जावा बळे आगळा राम को दंड धारी महाकाळ विक्राळ तोही थरारी पुढे मानवा किंकरा कोण केवा प्रभाते मनी राम चिंतीत जावा सुखानंदकारी निवारी भयाते जनी भक्ति भावे भजावे तयाते विवेके त्यजावा अनाचार हेवा प्रभाते मनी राम चिंतीत जावा सदा राम नामे वदा पूर्ण कामे कदा बाधि जेना पदा नित्य नेमे मदालस्य हा सर्व सोडो निद्यावा प्रभाते मनी राम चिंतीत जावा जयाचे निनामे महादोष जाती, जयाचे निनामे गति पाविजेति, जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा। नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही, महाघोर संसार शत्रु जिणावा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा। देहे दंडणेचे महादुख आहे, महादुख ते नाम घेता न राहे, सदाशिव चिंती तसे देवदेवा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा। बहुता परी संकटे साधनांची, व्रते दान उद्यापने ती धनाची, दिनाचा दयाळू मनी आठवावा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा। समस्तांमध्ये सारसाचार आहे, कळेना तरी सर्व शोधू न पाहे, जीवा संशयो वा उगातो त्यजावा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा। नवे कर्मना धर्मना योग काही, नवे भोगना त्यागना सांग पाही, म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा। करी काम निष्काम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे, करी छंद निर्द्वंद्व हे गुण गाता, हरि कीर्तनी वृत्ति विश्वास होता। अहो जानरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही, महाराज तो स्वामी कैवल्य दाता, वृथा वाहणे देह संसार चिंता। मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोडी चिंता भवाची, भवाची जीवा मानवा भूली ठेली, नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली। धरा श्री वरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरा त्या परा सागराते, सरा विसरा त्या भरा दुर्भराते, करानी करा त्या खरा मत्सराते। मना मत्सरे नाम सांडू नको हो अति आदरे हा निज ध्यास राहो समस्तान मधे नाम हे सार आहे दुजी तूलना तूलिता ही न साहे बहु नाम या राम नामी तुलेना अभाग्या नरा पाम राहे कळेना विषा औषधा घेतले पार्वतीशे जीवा मानवा किंकरा कोण पूसे जिने जाळीला काम तो राम ध्यातो उमेसी अति आदरे गुण गातो बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे परी अंतरी नाम विश्वास तेथे विठोने श्री वाहिला देवराणा तया अंतरी ध्यास रे त्यासिनेणा निवाला स्वये तापसी चंद्रमौळी जीवा सोडवी राम हा अंतकाळी भजा राम विश्राम योगेश्वरांचा जपूने मिलाने मगौरी हराचा स्वये नीववीतापसी चंद्रमौळी तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी मुखी राम विश्राम तेथेचि आहे सदानंद आनंद सेवोनी आहे तया वीण तो क्षीण संदेहकारी निजधाम हे नाम शोकापहारी मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना हरी भक्त तो शक्त कामास भारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी बहु चांगले नाम या राघवाचे अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे करी मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवा हेचि कैवल्य साचे जनी भोजनी नाम वाचे वदावे अति आदरे गद्य घोषे म्हणावे हरी चिंतने अन्न सेवी तजावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे नये राम वाणी तया थोर हाणी जनी व्यर्थ प्राणी तया नाम कोणी हरी नाम हे वेद शास्त्री पुराणी बहु आगळे बोलिली व्यास वाणी नको वीट कीटमानू रघुनायकाचा अति आदरे बोली जे राम वाचा नवेचे मुखी सापडे रे फुकाचा करी घोष त्या जानकी वल्लभाचा अति आदरे सर्वही नाम घोषे गिरी कंदरी जाई जे दूरी दोषे हरी तिष्ठ तू तोषला नाम घोषे विशेषे हरा मानसी राम पीसे जगी पाहता देव हा अन्नदाता तया लागली तत्वता सार चिंता तयाचे मुखी नाम घेता फुकाचे मना सांग पारे तुझे काय वेचे तिन्ही लोक जाळू शके कोपयेता निवाला हरू तो मुखे नाम घेता जपे आदरे पार्वती विश्वमाता म्हणोनी म्हणा तेची हे नाम आता अजामेळ पापी वदे पुत्र कामी तया मुक्ति नारायणाचे निनामे शुका कारणे कुंटणी राम वाणी मुखे बोलिता ख्याति जाली पुराणी महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी जपे राम नामावळी नित्यकाळी पिता पापरूपी तया देखवेना जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना मुखी नाम नाही तया मुख कैची अहंता गुणे यातना ते फुकाची पुढे अंत येईल तो दैन्यवाणा म्हणोनी म्हणारे म्हणा देवराणा हरी नाम ने मस्त पाषाण तारी बहुतारिले मानवी देहधारी तया राम नामी सदा जो विकल्पी वदेना कदा जीवतो पापरूपी जगी धन्य वाराणसी पुण्यराशी तये माजी आता गती पूर्वजांसी मुखे राम नामावळी नित्यकाळी जिवाही तसांगे सदा चंद्रमौळी यथा सांगरे कर्मते ही घडेना घडे धर्मते पुण्य गाठी पडेना दया पाहता सर्वभूती असेना फुकाचे मुखी नामते ही वसेना जयानावडे नाम त्याये मजाची विकल्पे उठे तर्क त्या नर्कचीची म्हणोनी अति आदरे नाम घ्यावे मुखे बोलता दोष जाती स्वभावे अतिलीनता सर्वभावे स्वभावे जना सज्जना लागि संतोष वावे देहे कारणी सर्वलावी तजावे सगुणी अति आदरेसी भजावे हरी कीर्तनी प्रीति रामी धरावी देहे बुद्धि निरूपणी विसरावी परद्रव्य आणी कांता परावी यदर्थी मना सांडी जीवी करावी क्रिये वीण नाना परी बोली जेते परी चित्त दुश्चित्त ते लाजवीते मना कल्पना धीट सैराट धावे तया मानवा देव कैसे निपावे विवेके क्रिया आपुली पालटावी अति आदरे शुद्ध क्रिया धरावी जनी बोलण्या सारिखे चाल बापा मना कल्पना सोडी संसार तापा बरी स्नान संध्या करी एक निष्ठा विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा दया सर्वभूती जया मानवाला सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला मना कोप आरोपणाते नसावी मना बुद्धि हे साधु संगी वसावी मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी मना होई रे मोक्ष भागी विभागी सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे क्रिये वीण वाचाळता ते निवारी तुटे वाद संवाद तो हितकारी जनी वाद वे वाद सोडूनी द्यावा जनी वाद संवाद सुखे करावा जगी तो चितो शोक संताप हारी तुटे वाद संवाद तो हितकारी तुटे वाद संवाद त्या ते म्हणावे विवेके अहं भाव या ते जिणावे अहंता गुणे वादनाना विकारी तुटे वाद संवाद तो हितकारी त हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्वशोधूनि पाहि, हिताकारणे बंड पाषांड वारी, तुटे वाद संवाद तो हितकारी। जनी सांगता ऐकता जन्म गेला, परिवाद वेवाद तैसा चिठेला, उठे संशयो वाद हा दंभधारी, तुटे वाद संवाद तो हितकारी। जनी हित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस जाले, तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडून राहे। फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसंदीस अभ्यंतरी गर्व साचे, क्रिये वीण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तूची शोधूनी पाहे। तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहम भाव हा पालटावा, जनी बोलण्यासारखे आचरावे, क्रिया पालटे भक्तिपंथे चिजावे। बहुश्रापिता कष्टला अंबरूषी, तयाचे स्वये श्रीहरी जन्मसोषी, दिलाक्षीर सिंधू तया उपमानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी। करू बापुडे दैन्यवाणे, कृपा भाकिता दीधली भेटी जेणे, चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी। गजेन्द्रु महासंकटी वास पाहे, तया कारणे श्रीहरी धावताहे, उडी घातली जाहला जीवदानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी। अजामेळ पापी तया अंत आला, कृपाळूपणे तो जनी मुक्त केला, अनाथासी आधार हा चक्रपाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी। विधी कारणे जाहला मत्स्य वेगी, धरी कूर्म रूपे धरा पृष्ठभागी, जना रक्षणा कारणे नीचयोनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी। महाभक्त मत्त प्रल्हाद हा कष्टवीला म्हणून तया कारणे सिंह झाला नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी कृपा भाकिता जाहला वज्रपाणी तया कारणे वामनु चक्रपाणी द्विजा कारणे भार्गवूचापपाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी अहल्ली सती लागी आरण्य पंथे कुडावा पुढे देव बंदी तयाते बळे सोडिता घाव घाली निशाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी तये द्रौपदी कारणे लाग वेगे त्वरे धावतो सर्व सांडूनी मागे कळी लागी जाला असे बौद्ध मौनी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी अनाथादिना कारणे जन्मताहे कलंकी पुढे देव होणार आहे तया वर्णिता शीणली वेदवाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी जनाकारणे देवलीलावतारी बहुता परी आदरे वेशधारी तयानेणतीते जनपापरूपी दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी जगी धन्यतो राम मुखे निवाला कथा ऐकता सर्वतल्लीन झाला देहे भावना राम बोधे उडाली मनोवासना राम रूपी बुडाली मनावासना वासुदेवी वसोदे मनावासना काम संगीन सोदे मना कल्पना वा उगीते न कीजे मना सज्जना सज्जनी वस्ति कीजे गती कारणे संगती सज्जनाची मती पालटे सुमती दुर्जनाची रती नायिकेचा पती नष्ट आहे म्हणून मनातीत होवो निराहे मना अल्पसंकल्प तोही नसावा सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा जनी जल्प विकल्प तोही त्यजावा रमाकांत एकांत काळी भजावा जावा जनी पाहता राम एकु करी बाण एकु मुखी शब्द एकु क्रिया पाहता उद्धरे सर्वलोकु धरा जानकी नायकाचा विवेकु विचारूनी बोले विवंचूनी चाले तयाचे निसंतप्त तेही निवाले बरे शोधल्या वीण बोलो नको हो जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो हरी भक्त विरक्त विज्ञान राशि जिने मानसी स्थापिले निश्चयासी तया दर्शने स्पर्शने पुण्य जोड़े तया भाषणे नष्ट संदेह मूढ़े नसे गर्व अंगी सदावीत रागी क्षमा शांति भोगी दया दक्ष योगी नसे लोभना क्षोभना दैन्यवाणा इही लक्षणी जाणिजे योगी राणा धरी रे मना संगती सज्जनाची जिने वृत्ति हे पालटे दुर्जनाची बळे भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे महाक्रूर तो काल विक्राल भंगे भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे भयातीत ते संत आनंत पाहे जया पाहता द्वैत काही दिसेना भयो मानसी सर्वथाही असेना जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगो निगेले परी जीव अज्ञान तैसे चिठेले देहे बुद्धिचे कर्म खोटे टळेना जुने ठेवणे मी पणे आकळेना भ्रमे नाढळे वित्तते गुप्त जाले जीवा जन्म दारिद्र ठाकूनी आले देहे बुद्धिचा निश्चयो जाटळेना जुने ठेवणे मी पणे आकळेना पुढे पाहता सर्व ही कोंदले से अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे अभावे कदा पुण्य गाठी पडेना जुने ठेवणे मी पणे आकळेना जयाचे तया चूकले प्राप्त नाही गुणे गोविले जाहले दुःख देही गुणा वेगळी वृत्ती तेही वळेना जुने ठेवणे मी पणे आकळेना म्हणी दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे, गुरु अंजनी वीण ते आकळेना, जुने ठेवणे मी पणे आकळेना। कळेना 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 ढळेना, ढळेना ढळे संशयो ही ढळेना, गळेना गळेना अहंता गळेना, बळे आकळेना मिळेना मिळेना। अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकले ही तते आकळेना, परीक्षे विणे बांधले दृढनाणे, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे। जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे, पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रम भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे। सदा विषयो चिंतिता जीव जाला, अहं भाव अज्ञान जन्मास आला, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे। दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी, अकस्मात आकारले काळ मोडी, पुढे सर्व जाईल काही न राहे, मना संत आनंत शोधूनी पाहे। तेना तुटेना चळेना ढळेना, सदा संचले मी पणे ते कळेना, तया एक रूपासी दुजे नसाहे, मना संत आनंत शोधूनी पाहे। निराकार आधार ब्रह्मादिकांचा, जया सांगता शीणली वेदवाचा, विवेके तदाकार होऊनि राहे, मना संत आनंत शोधूनि पाहे। जगी पाहता चर्म चक्षी न लक्षे, जगी पाहता ज्ञान चक्षी निरक्षे, जनी पाहता पाहणे जात आहे, मना संत आनंत शोधूनी पाहे। नसे पीत ना श्वेत ना शाम काही, नसे व्यक्त अव्यक्त ना नील नाही, म्हणे दास विश्वासता मुक्ती लाहे, मना संत आनंत शोधूनी पाहे। हरी शोधिता 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 हि मना बोधिता 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 हि परी सर्व ही सज्जनाचे नियोगे बरा निश्चयो पाविजे सानुरागे। बहुता परी कुसरी तत्व झाडा परी अंतरी पाहिजे तो निवाडा मनासार साचार ते वे गए रे समस्तान मधे एकते या गळे रे। नवे पिंड ज्ञाने नवे तत्व ज्ञाने समाधान काही नवे तान माने नवे योग यागे नवे भोग त्यागे समाधान ते सज्जनाचे नियोगे। महाकाव्य तत्वादिके पंचकर्णे खुणे पाविजे संत संगे विवर्णे द्वितीये सि संकेत जोदा विजेतो तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो। दिसेना जनी तेची शोधूनी पाहे बरे पाहता गुजते थेची आहे करी घेऊ आता कदा आढळेना जनी सर्व कोंदाटले ते कळेना। जाणता तो जनी मूर्ख पाहे अतर्कासी तर्की असा कोण आहे जनी मी पणे पाहता पाहवेना तया लक्षिता वेगळे राहवेना। शास्त्र धुंडाळिता वाड आहे जया निश्चयो येक तो ही नसाहे मती भांडती शास्त्र बोधे विरोधे गती खुंटती ज्ञान बोधे प्रबोधे। श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे स्वये शेष मौनावला स्थिर पाहे मना सर्व जाणी वसांडून राहे। जिणे मक्षिका भक्षिली जाणिवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैची अहं भाव जा मानसीचा विरेना तया ज्ञान हे अन्नपोटी जिरेना। नको रे मनावाद हा खेदकारी नको रे मना भेदनाना विकारी नको रे मना शिकवू पुढी लांसी अहं भाव जो राहिला तुझ पासी। अहंता गुणे सर्व ही दुख होते, मुखे बोलिले ज्ञानते व्यर्थ जाते, सुखी राहता सर्व ही सुख आहे, अहंता तुझी तूची शोधूनी पाहे। अहंता गुणे नीति सांडी विवेकी, अनीति बळे श्लाघ्यता सर्वलोकी, परी अंतरी सर्व ही साक्ष येते, प्रमाणांतरे बुद्धि सांडूनी जाते। देहे बुद्धिचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडीत गेला, देहे बुद्धिते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी। मने कल्पिला विषयो सोडवावा, मने देव निर्गुण तो ओळखावा, मने कल्पिता कल्पना ते सरावी, सदा संगती सज्जनाची धरावी। देहादीक प्रापंच हा चिंतियेला, परी अंतरी लोभ निश्चित ठेला, हरी चिंतने मुक्तिकांता करावी, सदा संगती सज्जनाची धरावी। अहंकार विस्तार लाया देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा, बळे भ्रांती हे जन्म चिंता हरावी, सदा संगती सज्जनाची धरावी। वरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा, घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी। करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नभे दैन्यवाणा, उपाधी देहे बुद्धिते वाढवीते, परी सज्जना के विबाधू शकेते। नसे अंत आनंत संता पुसावा, अहंकार विस्तार हा नीरसावा, गुणे वीण निर्गुण तो आठवावा, देहे बुद्धिचा आठवून आठवावा। देहे बुद्धि हे ज्ञान बोधे त्यजावी, विवेके तये वस्तुची भेटी घ्यावी, तदाकार हे वृत्ति नाही स्वभावे, म्हणोनी सदा तेची शोधीत जावे। असी सार साचार ते चोर लेसे इही लोचनी पाहता दृश्य भासे निराभास निर्गुण ते आकळेना अहंता गुणे कल्पिता ही कळेना स्फुरे विषयी कल्पनाते अविद्या स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या मुळी कल्पना दो रूपे तेची जाली विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली स्वरूपी उदेला अहंकार राहो तिने सर्व अच्छा दिले व्योम पाहो दिशा पाहता ते निशा वाढता है विवेके विचारे विवंचूनि पाहे जया चक्षुने लक्षिता लक्षवेना भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो दया दक्षतो साक्षिने पक्ष घेतो विधी निर्मिता लिहितो सर्वभाळी परिलिहितो कोण त्याचे कपाळी हरू जाळितो लोकसंहार काळी परी शेवटी शंकरा कोण जाळी जगी द्वादशादित्य हे रुद्र अक्रा असंख्यात संख्या करी कोण शक्रा जगी देव धुंडाळिता आढळेना जगी मुख्य तो कोण कैसा कळेना तुटेना फुटेना कदा देवराणा चळेना ढळेना कदा दैन्यवाणा कळेना कळेना कदा लोचनासी वसेना दिसेना जगी मी पणासी जया मानिला देव तो पूजिता है परी देव शोधूनी कोणी न पाहे जगी पाहता देव कोट्यानुकोटी जया मानली भक्ति जेतेची मोठी तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तया देवरायासी कोणी न बोले जगी थोरला देव तो चोरलासे गुरुवीण तो सर्वथाही न दिसे गुरु पाहता पाहता लक्ष कोटी बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी मनी का मना चेटके धात माता जनी व्यर्थ रे तो नभे मुक्तिदाता नवी चेटकी चाळकु द्रव्य भोंदु नवे निंदकु मत्सरु भक्ति मंदु नवे उन्मतु वेसनी संग बाधु जनी ज्ञानी या तोचि साधु अगाधु। नवे वाउगी चाहुटी काम पोटी क्रिये वीण वाचाळता तेची मोठी मुखे बोलिल्या सारखे चालता हे मना सद्गुरु तोचि शोधूनि पाहे। जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी कृपाळु मनस्वी क्षमावंत योगी प्रभु दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे तयाचे नियोगे समाधान बाणे। नवे तेचि जाले नसे तेचि आले कळो लागले सज्जनाचे निबोले अनिर्वाच्यते वाच वाचे वदावे मना संत आनंत शोधीत जावे। लपावे अति आदरे रामरूपी भयातीत निश्चित ये स्वस्वरूपी कदा तो जनी पाहता ही दिसेना सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना। सदा सर्वदा राम सन्निध आहे मना सज्जना सत्य शोधून पाहे अखंडीत भेटी रघुराज योगु मना सांडिरे मीपणाचा वियोगु। ते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे परी सर्वही स्वस्वरूपी नसाहे मना भासले सर्व काही पहावे परी संग सोडून सुखी रहावे। देहे भान हे ज्ञान शस्त्रे खुडावे विदेही पणे भक्ति मार्गे चिजावे विरक्ति बळे निंद्य सर्वै त्यजावे परी संग सोडून सुखी रहावे। ही निर्मिली देवतो ओळखावा जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा तया निर्गुणा लागी गुणी पहावे परी संग सोडून सुखी रहावे। नभे कार्यकर्ता नभे सृष्टि भरता पुरे हून परता न लिंपे विवर्ता तया निर्विकल्पासी कल्पीत जावे परी संग सोडूनि सुखी रहावे। बुद्धिचा निश्चयो जाढळेना तया ज्ञानकल्पांतकाळी कळेना परब्रह्मते मीपणे आकळेना मनी शून्य अज्ञान हेमावळेना मनाना कळेना ढळे रूप जाचे दुजे वीणते ध्यान सर्वोत्तमाचे तया खूणते हीन दृष्टांत पाहे तिथे संग निसंग दोन्ही नसाहे नवे जाणता नीणता देवराणा नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा नवे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा श्रुतीनेण तीनेण ती अंत त्याचा वसे हृदयी देवतो कोण कैसा पुसे आदरे साधकु प्रश्न ऐसा देहे टाकिता देव कोठे पहातो परीमा कुता ठाव कोठे रहातो वसे हृदयी देवतो जाण ऐसा न भाचे परी व्यापकु जाण तैसा सदा संचला येतना जात काही तया वीण कोठे रिता ठाव नाही नभी वावरे जा अणुरेणु काही रिता ठावया राघवे वीण नाही तया पाहता पाहता तेची जाले तिथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले सारिखे रूपया राघवाचे मनी चिंतिता मूळ तूटे भवाचे तया पाहता देह बुद्धी उरेना सदा सर्वदा आर्तपोटी पुरेना नभे व्यापिले सर्वसृष्टी स आहे रघुनायका उपमाते न साहे दुजे वीण जो तोचितो हा स्वभावे तया व्यापकु व्यर्थ कैसे म्हणावे अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे तिथे तर्क संपर्क तो ही न साहे अति गूढते दृश्य तत्काल सोपे दुजे वीण जे पूर्ण स्वामी प्रतापे कळे आकळे रूपते ज्ञान होता तिथे आटली सर्वसाक्षी अवस्था मना उन्मनी शब्द कुंठित राहे तोरे तोचितो राम सर्वत्र पाहे कदा ओळखी माझी दूजे दिसेना मनी मानसी द्वैत काही वसेना बहुता दिसा आपली भेटी झाली विदेही पणे सर्व काया निवाली मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले परी अंतरी पाहिजे यत्न केले सदा श्रवणे पाविजे निश्चयासी धरी सज्जन संगती धन्य होसी मना सर्वही संग सोडूनी द्यावा अति आदरे सज्जनाचा धरावा जयाचे निसंगे महादुःख भंगे जनी साधने वीण सन्मार्ग लागे मना संग हा सर्वसंगास तोडी मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी मना संग हा साधना शीघ्र सोडी मना संग हा द्वैत निःशेष मोडी मनाची शते ऐकता दोष जाती मती मंदते साधना योग्य होती चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी जय जय रघुवीर समर्थ।